आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी योजना ग्रामीण विधेयक लोकसभेत सादर. 125 दिवसांच्या रोजगार हमीची तरतूद. महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं युती आणि आघाड्यांसाठी जोरदार चर्चा सुरू. सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयातही दोषी. आणि महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार अरुण खोपकर आणि लीलाताई चितळे यांना जाहीर. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी योजना ग्रामीण विधेयक 2025 अर्थात विकसित भारत जी रामजी विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक 20 वर्षांपासून चालत आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अर्थात मनरेगाची जागा घेईल. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
विद्यमान मनरेगात 100 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे. प्रस्तावित विधेयकात 125 दिवसांच्या कामाची हमी प्रस्तावित आहे. पेरणी किंवा कापणीच्या हंगामात एकंदर 60 दिवसांचा कालावधी अधिसूचित करायचा अधिकार राज्यांना दिला आहे. या दरम्यान मनरेगाचं काम थांबवलं जाईल जेणेकरून शेतीतल्या कामांना मजुरांची कमतरता भासणार नाही. पूर्वी या योजनेचा संपूर्ण निधीच केंद्र सरकार द्यायचं. आता मोठ्या राज्यात 60% निधी केंद्राचा आणि उर्वरित 40% वाटा हा राज्यांचा असेल. ईशान्येकडची आणि हिमालयातल्या राज्यांमध्ये केंद्राचा वाटा 90% वाढेल. याविषयी कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले,
हर गरीब को भरपूर रोजगार मिले, उसकी गरिमा को सम्मान हो, दिव्यांग बुजुर्ग और महिला अनुसूचित जाति जनजाति उनको और प्रोटेक्शन दिया जाए, इसके लिए ये बिल लेके आए हैं. 125 दिन की गारंटी है. गारंटी ये कहीं पर कमजोर नहीं हुई. उस गारंटी को हम पूरा करेंगे. गांव का संपूर्ण विकास भी करेंगे और कृषि और मजदूरी दोनों में संतुलन स्थापित करने का काम करेंगे. इसलिए ये पूरा बिल महात्मा गांधी जी की भावनाओं के अनुरूप है. राम राज की स्थापना के लिए है.
या मूळ योजनेतून महात्मा गांधींचं नाव काढून टाकल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली आणि हे विधेयक मागे घ्यायची मागणी केली. याविषयी खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या,
बिना चर्चा के बिना इस सदन की सलाह लिए इस तरह से जल्दी जल्दी में विधेयक को पास नहीं होना चाहिए. ये विधेयक वापस लिया जाना चाहिए. इसके बदले में सरकार को एक नया विधेयक पेश करना चाहिए. महात्मा गांधी जी मेरे परिवार के नहीं थे लेकिन मेरे परिवार जैसे ही हैं और इस पूरे देश की यही भावना है कि गहन जांच पड़ताल और व्यापक चर्चा के लिए इसे कम से कम स्थायी समिति के पास भेजा जाना चाहिए.
विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभापतींनी काही काळ कामकाज तहकूब केलं होतं.
राज्यात महापालिका निवडणुका काल जाहीर झाल्या. मुंबई महापालिका निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध झाली. या पाठोपाठ या निवडणुकांसाठी आता युती आघाड्या करण्यासंदर्भात चर्चांनीही जोर धरला आहे. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा महायुती विजयी होईल आणि 29 महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील असा दावा भाजपा नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला. जिथं भाजपा मजबूत आहे तिथं भाजपा आणि जिथं शिवसेना मजबूत आहे तिथं शिवसेना निवडणूक लढवेल असा निर्णय वरिष्ठ स्तरावरून झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवडसह इतर महानगरपालिकांमध्येही महायुतीतल्या चर्चा वेग घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत भेट घेतली आणि महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं चर्चा केली. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असून येत्या आठवड्यात याबद्दलची घोषणा केली जाईल असं खासदार संजय राऊत यांनी मुंबईत बातमीदारांना सांगितलं.
माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो. बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील. पण ही लढाई 29 महानगरपालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची.
काँग्रेसनंही आपल्यासोबत निवडणूक लढवावी अशी विनंती त्यांना केल्याचं राऊत यांनी सांगितलं. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यस्तरीय समितीनं शिक्कामोर्तब केल्याशिवाय आघाडीबाबतचा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी काँग्रेसची दोन दिवसीय बैठक झाली. या निवडणुकीबाबत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी राज्यात संसदीय मंडळाची बैठक 24 आणि 25 डिसेंबर रोजी होणार असून त्यात या सर्व विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले.
ज्यांना स्वबळावर लढायचं असेल त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये मान्यता देण्यात येईल आणि आघाडीच्या संदर्भातले जे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावांवर देखील त्या ठिकाणी चर्चा होईल. इंडिया अलायन्स आणि समविचारींच्या समवेत जी येईल त्याची छाननी करत असताना त्याला मंजुरा देण्यात येईल आणि जर काही प्रस्ताव कुठे इतर स्वरूपाचे आले त्या देखील तिथे चर्चा होतील. मात्र राज्याच्या निवड मंडळाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाल्याशिवाय कुठल्याही पद्धतीची आघाडी आणि युती ही अंतिम स्वरूपामध्ये येणार नाही हेही या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो.
पुणे महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकत्रित लढवणार असल्याचं आघाडीच्या नेत्यांनी आज जाहीर केलं. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. 151 जागांसाठी तब्बल 1,489 इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आज धुळे शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या निवडणुकीत 55 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प सर्वांनी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या 10% राखीव कोट्यातून मिळवलेल्या 4 सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना आज नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं. सवलतीच्या दरात घरं मिळवण्यासाठी कोकाटे यांनी खोटी कागदपत्रं सादर केली तसंच आपल्या नावावर घर नसल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी याआधी 20 फेब्रुवारीला नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी कोकाटे बंधूंना दोषी ठरवत 2 वर्षांचा सश्रम कारावास आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध कोकाटे यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाद मागितली होती. आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पीएम बदर यांच्या न्यायालयात या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. त्यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल कायम ठेवत 2 वर्ष सक्तमजुरी आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. राज्य सरकारनं माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सुनील केदार यांना शिक्षा होताच 24 तासात त्यांची खासदारकी आमदारकी रद्द केली होती पण माणिकराव कोकाटे यांना मात्र सरकार वाचवत आहे असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र फाउंडेशनचे यंदाचे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार अरुण खोपकर यांना तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार नागपूरच्या लीलाताई चितळे यांना मिळाला आहे. 2 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. डॉ नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार पश्चिम बंगालचे मनीषराय चौधरी यांना जाहीर झाला आहे. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. इतर पुरस्कारांमध्ये ललित साहित्यासाठी निखिलेश चित्रे यांना, वैचारिक अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार सोलापूरचे विनय नारकर यांना तर राशम दातार नाट्यलेखन पुरस्कार पुण्याचे ऋत्विक व्यास यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार गडचिरोलीचे प्राध्यापक जावेद पाशा यांना तर सामाजिक कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार पुण्याचे दत्ता देसाई यांना मिळाला आहे. 50,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. 19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत झालेल्या सामन्यात भारतानं मलेशियावर 315 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 408 धावा केल्या. त्यात अभिज्ञान कुंडूच्या द्विशतकी खेळीचा मोलाचा वाटा आहे. भारताच्या कठीण आव्हानापुढं मलेशियाची फलंदाजी पूर्णपणे ढासळली. 32 षटक आणि 1 चेंडूत त्यांचा संघ 93 धावात गारद झाला. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी योजना ग्रामीण विधेयक लोकसभेत सादर. 125 दिवसांच्या रोजगार हमीची तरतूद. महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं युती आणि आघाड्यांसाठी जोरदार चर्चा सुरू. सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयातही दोषी. आणि महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार अरुण खोपकर आणि लीलाताई चितळे यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.